हॅलो, काशी मॅडम बोलतात ना? मॅडम विशाल बोलतोय परांजपे अभिरुची मधून. त्या दिवशी आपण बोललो होतो बा फ्लॅट संदर्भात. हा, रोड वरती हवा आहे का? काय रिक्वायरमेंट आहे मॅडम तुमची? नाही, रिक्वायरमेंट म्हणजे 2 BHK पाहताय, 3 BHK पाहताय आणि साधारण काय बजेट मध्ये पाहताय मॅडम तुम्ही? ओके ओके, 50 पर्यंत पाहताय का? कुठल्या एरिया मध्ये पाहताय? तुम्हाला हिंजवडी वगैरे चालेल का? बर बर बर, तिकडे पाहताय का? ठीक आहे, ओके.